आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां पाकावरवी मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. घरदार नाशिल्ल्या 3 कोटी जनतेक फुडाराक घरां बांदून दितले म्हणपाची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेनवारा राती गोंयांत केली. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुयेर प्रधानमंत्री मोदी हांची मुरगांव तालुक्यांतल्या जुवारीनगर हांगा जाल्ल्या जाहीर सभेन उलयतना तांणी म्हळां की देशांत अजूनय खुपशे नागरीक बेघर आसा. तांकां स्वताचे अशें घर मेळून दिवपा खातीर फुडाराक येवजण चालीक लायतले अशें तांणी म्हळें. आज गोंयांत 100% उदक, वीज आनी हेर सुविधा दिल्ल्यो आसा. आतां फुडाराक 100% गॅस कनेक्शन येवजण चालीक लायतले. 70 वर्सां पिरायेच्या ज्येष्ठ नागरिकांक 100% फुकट वैजकीय सुविधा मेळून दिवपाचें उतर मोदी हांणी दिला. नुस्तेकार भावां खातीर 100% विमो काडपाचें उतर तांणी दिले. पर्यटना खातीर खाशेली तजवीज करतना गोंयांकूय ताचो फायदो मेळून दिवपा खातीर लग्न सुवाळे गोंयांत जावचे वेड इन इंडिया येवजण चालीक लावपाची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आनी हेर मंत्र्यांनी ह्या वेळार उलोवप केले. विद्यार्थ्यांक इयत्ता 5वी ते 10वी मेरेन शिश्यवृत्ती दिवपाची तजवीज आशिल्ली प्रज्ञा सोद परिक्षा आज आयतारा 28 एप्रिलाक जातली. 4थीतल्या 5वेक वचपी 3377 विद्यार्थी या परिक्षेक बसतले. फाटले वर्सा म्हळ्यार 2022-2023 वर्सा 4थी इयत्तेतल्यान 5वेक वचपी 3012 विद्यार्थ्यांनी प्रज्ञा सोद परिक्षा दिल्ली अशी माहिती SCERTच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरेकी म्हालान परिक्षेचे केंद्र आसा. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळावतीन ही परिक्षा जाता. दरेकी म्हालांतल्यान 40 विद्यार्थ्यांची परिक्षेतल्या गुणांचेर आधारित शिष्यवृत्ती खातीर निवड जाता. शारी, गांवगिरे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या गटांतल्या विद्यार्थ्यां खातीर म्हाल पावण्याची राखीवताय आसा. आज 28 एप्रिलाक सकाळी 10 ते 12 या वेळेत ही परिक्षा जातली. भाषा, गणित आणि परिसर अभ्यास आस्पावित करून 100 गुणांचा पेपर आसतलो. ताळगाव पंचायतीची वेंचणूक आज 28 एप्रिलाक सकाळी 8 ते 5 या वेळेत जातली. पंचायतीच्या 11 प्रभागांमधल्या 4 प्रभागांतले उमेदवार विरोधाविणे वेंचून आयल्ल्यान 7 प्रभागां खातीर आज मतदान जातले. आज मतदान जावपी 7 प्रभागांत 14 उमेदवार वेंचणुकेच्या आखाड्यांत आसा. वेंचणूक बॅलट पेपराचेर जातली, तशेंच वेंचणूक पक्षीय पावण्यार जावची ना. ताळगाव पंचायत 11 प्रभागांची आसून तातूंतले 5 प्रभाग सामान्य वर्गा खातीर उक्ते दवरल्यात, जाल्यार प्रभाग 1 OBC खातीर, प्रभाग 5 अनुसूचित जमाती खातीर, जाल्यार प्रभाग क्रमांक 3, 4, 6 आनी 9 बायलां खातीर राखून दवरल्यात. मतदान 28 एप्रिलाक जातले, जाल्यार मतमेजणी 29 एप्रिलाक जातली. वेंचणुके खातीर उत्तर गोंय जिल्होधिकाऱ्यांक जिल्हो वेंचणूक अधिकारी नियुक्त केल्या, जाल्यार तिसवाडीच्या मामलेदारांक वेंचणूक अधिकारी नियुक्त केल्या. तांकां पालवी वेंचणूक अधिकारी मामलेदार कार्यालयाचे कारकून मजत करतले. मराठी असे आमुची मायबोली आणि गोमंतक मराठी अकादमी आणि जोड पालवान आज एका दिसाचे मराठी राजभाषा साहित्य संमेलन 2014 आयोजित केला. हे संमेलन परवरे आझाद भवन संकुलान जातले. नागपूरचे कवी सुधाकर गायधनी हांच्या हस्तुकी या संमेलनाचे उक्तावण जातले. तांच्यो कविता संवसारातल्या 35 भाषांनी अणकारीत जाल्यात. वडील साहित्यिक गोरा दवळीकार या संमेलनाची यजमानकी चलयतले. परवरेच्या आझाद भवन या भवनाच्या सभाघरांत जावपी या संमेलनात आज सकाळी 8:30 वरांची दिंडी कार्यावळ आसतली. उपरांत 9:30 वरांची उक्तावण आनी दिसभर वेगवेगळ्या विषयांचेर साहित्यीक सत्रां आसतली. गोंयांत फुडले 7 दीस पारो वाडून तापमान 33 ते 35 अंश सेल्सियस मेरेन वचपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. तशेंच हीट इंडेक्स म्हळ्यार तापमान 40 अंश सेल्सियस परस उणें आसतले, जाल्यार आर्द्रताय 80 ते 90% मेरेन आसतले अशी शक्यताय खात्यान उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.